आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान। सावकारांचे रॅकेट विदर्भ आणि मराठवाड्यात सक्रिय। आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तपास करण्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। नागपूर मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी मनपाच्या 10 झोनसाठी 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केली नियुक्ती। आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या संघातून निवड समितीनं भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याला वगळलं। आता सविस्तर बातम्या। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या 143 पदांसाठी मतदान शांततेत घेण्यात आलं। यापूर्वी राज्यातील 263 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले होते। या सर्व मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपरिषदेच्या अध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी मतदान झालं। गोंदिया जिल्ह्यात आज गोंदिया नगरपरिषदेच्या 3 प्रभागात 3 जागांसाठी आणि तिरोडा नगरपरिषदेच्या 1 प्रभागातील 1 जागेसाठी मतदान झालं। या आधी 2 डिसेंबरला गोंदिया आणि तिरोडा नगरपरिषद तसेच गोरेगाव आणि सालेकसा या 2 नगरपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली। यवतमाळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवार असलेल्या प्रियदर्शनी उईके यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला। त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आईसोबत त्या मतदान केंद्रावर पोहोचल्या। वर्धा नगरपरिषद तसंच बुलढाणा जिल्ह्यात देखील मतदान नीट पार पडलं। जनतेचा कौल स्पष्टपणे भाजप महायुतीच्या बाजूने असून प्रचारादरम्यान मतदारांचा कलही त्यांच्याकडे दिसून येत आहे। त्यामुळे नगरपालिका तसेच आगामी महापालिका निवडणुकात भाजपा महायुतीचा मोठा विजय निश्चित असल्याचं मत महसूल मंत्री आणि नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं। नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यापूर्वी भाजपाकडे नसलेल्या अनेक नगरपालिकाही यावेळी भाजप महायुतीकडे येतील असा विश्वास व्यक्त केला। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं।
खूप जास्त कार्यकर्ते आहेत सर्व पक्ष मिळून, त्यामुळे तेवढ्या सीटमध्ये ते पूर्ण होऊ शकत नाही, लढू शकत नाही। अशावेळी मात्र वेगवेगळा लढण्याचा काही ठिकाणी राष्ट्रवादी, काही ठिकाणी जर महायुतीत लढतो आहे शिवसेना भाजपा, पण ज्या ठिकाणी खूप जास्त संख्या होते आहे त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढत होईल। आणि त्यामुळं ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्या ठिकाणी मात्र आम्ही कुठलेही मतभेद होणार नाही असं कुठलंही वक्तव्य आणि निवडणुकीमध्ये असं कुठलंही कार्य आमच्याकडनं होणार।
मनरेगा कायदा हा ग्रामीण, गरीब, वंचित आणि श्रमिकांसाठी क्रांतिकारी ठरला होता, मात्र गेल्या 11 वर्षात मोदी सरकारनं तो कमकुवत केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे। महात्मा गांधींचे नाव वगळून आणि कोणतीही चर्चा न करता मनरेगाची रचना बदलणे म्हणजे ग्रामीण गरिबांच्या रोजगाराच्या अधिकारावर हल्ला असून काँग्रेस या कायद्याविरोधात ठामपणे लढणार असल्याचं पक्षानं स्पष्ट केलं। ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतरांवर ईडीनं आरोपपत्र दाखल केलं होतं। दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं हे आरोपपत्र फेटाळलं होतं, मात्र या प्रकरणी तपास सुरू ठेवण्याची मुभा दिली होती। आरोपपत्र फेटाळण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची ईडीची मागणी आहे। चंद्रपूर इथल्या शेतकरी रोशन कुडे याला सावकाराकडून घेतलेल्या 1 लाख रुपयांच्या कर्जापोटी तब्बल 74 लाखांचा बोजा लादून किडनी विकण्यास भाग पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। अशा प्रकारचे किडनी विक्रीचे मोठे रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय असून विदर्भ आणि मराठवाड्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके नेमून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली।
फार मोठा नेटवर्क आहे सावकारांचं आणि शेतकऱ्यांना पूर्ण जमीन अडकून त्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांना चक्रव्याज लावून वारंवार म्हणजे या पोरांच्याकडून तर 1 लाख रुपये यांनी कर्ज घेतला आणि त्याला 74 लाख मोजूनही स्वतःची सर्व जमीन विकूनही या तरुण शेतकऱ्यांना सोडलं नाही आणि म्हणून आज नक्कीच यातून एसआयटी नेमली, त्या एसआयटीच्या चौकशीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल।
या प्रकरणात सरकारने केवळ एसआयटी नेमणे पुरेसे नसल्याचे सांगत दोषी सावकार, एजंट आणि डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली। तसेच महायुती सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ आल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। राज्य निवडणूक आयोगानं नागपूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी मनपाच्या 10 झोनसाठी 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 आणि राज्य निवडणूक आयोगाच्या 15 डिसेंबर 2025 निर्देशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधी महाल, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या 10 झोनमधील एकूण विविध प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्येक झोनमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, झोनचे सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्रे मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 ते सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहेत. तसेच मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन स्वीकारण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 25 डिसेंबर आणि रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार नसल्याची माहिती मनपाने दिली आहे. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 विवाहित महिला उमेदवारांनी उमेदवारी अर्जावर मतदार यादीमध्ये नोंद असलेलेच नाव नमूद करावे असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आयोगानं ही माहिती जाहीर केली आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या संघातून निवड समितीनं भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याला वगळलं आहे. सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आलं आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. त्याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेल याला उपकर्णधार पद देण्यात आलं आहे. ईशान किशन आणि रिंकू सिंग यांना संघात पुन्हा स्थान मिळालं आहे. 19 वर्षाखालील आशिया करंटक क्रिकेट स्पर्धेत उद्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत सामना होईल. उपांत्य सामन्यात श्रीलंकेला हरवून भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पावसामुळे कालचा उपांत्य सामना 20 षटकांचा झाला. श्रीलंकेनं विजयासाठी दिलेलं 139 धावांचं आव्हान भारतीय संघानं 18व्या षटकात केवळ 2 गडी गमावून पूर्ण केलं. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानच्या संघानं बांगलादेशवर 8 गडी राखून विजय मिळवला. हवामान. विदर्भात आज गोंदिया जिल्ह्यात 8.2 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली, तर नागपुरात 8.6 अंश सेल्सिअस आणि यवतमाळ इथं 9 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान दिल्ली आणि NCR आज सकाळपासून दाट धुक्यामुळे दृश्यमानता 0 आली असून रस्ते आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारी 66 आणि जाणारी 63 अशी एकूण सुमारे 130 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी 2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या www.nagpuryuniversity.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सदर वेळापत्रकातील दिनांक 14 जानेवारी 2026, 15 जानेवारी 2026, 16 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या हिवाळी 2026 लेखा परीक्षांचे पेपर नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे रद्द करण्यात आले आहेत. परीक्षा यापूर्वीच्या नमूद केलेल्या वेळापत्रकातील वेळेनुसार नियोजित परीक्षा केंद्रावर सुधारित वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान. सावकारांचे रॅकेट विदर्भ आणि मराठवाड्यात सक्रिय. IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तपास करण्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. नागपूर मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी मनपाच्या 10 झोनसाठी 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केली. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या संघातून निवड समितीनं भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याला वगळलं. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.